ज्याप्रमाणे आपण पासवर्ड सिक्युरिटी बघितली त्याचप्रमाणे आपल्याला बायोमेट्रिक सिक्युरिटी बघायची आहे. तर आता बायोमेट्रिक सिक्युरिटी म्हणजे काय? बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन ऑफ ह्युमन बीइंग्स इज यूज्ड फॉर व्हेरिफिकेशन. म्हणजेच व्हेरिफिकेशनसाठी ह्युमन बीइंगची लागणारी बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ह्युमन बीइंगची बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर फिंगरप्रिंट्स, ईडी स्ट्रक्चर वगैरे ह्या गोष्टी किंवा हे स्ट्रक्चर प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे असते. तुम्ही कधी असे पाहिले आहे का की तुमचे रिलेटिव्ह किंवा तुमचे मित्र यांचे फिंगरप्रिंट्स किंवा ईडी स्ट्रक्चर कधी सारखे आहे का? हे सारखे आहे का? तर नाही. म्हणजेच की हे कॅरेक्टर्स युनिक असतात. म्हणून ही प्रॉपर्टी म्हणजे युनिकनेस होय. युनिकनेसची प्रॉपर्टी आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी यूज करतो. बायोमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक्स हे दोन प्रकारात विभागले जाते. एक म्हणजे फिजिओलॉजिकल आणि दुसरे म्हणजे बिहेवियरल. फिजिओलॉजिकल प्रॉपर्टी ही आपल्या बॉडीच्या शेपवर डिपेंड असते. दी ओल्डेस्ट फिजिकल डेटा यूज्ड फॉर व्हेरिफिकेशन इज फिंगरप्रिंट. दुसरे उदाहरण द्यायचे म्हटले तर फेस रेकॉग्निशन, हँड जॉमेट्री अँड इरिज रेकॉग्निशन. फेस रेकॉग्निशन मध्ये म्हणजे तुमचे नोज, आईज, चीन या बाबतीत रेकॉग्निशन होते. आणि हँड जॉमेट्री म्हणजे जसे की फिंगरप्रिंट्स वगैरे. बिहेवियरल प्रॉपर्टी, बिहेवियरल प्रॉपर्टी ही त्या व्यक्तीच्या बिहेवियरवर डिपेंड असते. म्हणजे त्याचे वागणे, बोलणे, चालणे इत्यादी. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही सिग्नेचर करतात त्यावेळेला तुमचा सिग्नेचरचा स्ट्रोक कसा असेल, पेपरवर ज्यावेळेला सिग्नेचर करतात तर ती कुठल्या स्टाईलने करतात वगैरे. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी अनेक वेगवेगळ्या मेथड आहेत, त्या आपण बघू. फर्स्ट, फिंगरप्रिंट्स. यात ह्युमन बीइंगचे फिंगरप्रिंट्स हे व्हेरिफिकेशनसाठी यूज केले जातात. कारण काय? तर फिंगरप्रिंट्स हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. अनऑथोराइज्ड व्यक्तीही फिंगरप्रिंट्स घेऊन कम्प्युटर सिस्टीमवर स्टोअर करते. म्हणजे आपण ज्या पद्धतीने सिस्टीमला पासवर्ड देतो, पासवर्ड मॅच झाल्याशिवाय सिस्टीम ओपन होत नाही, सेम त्याच पद्धतीने बायोमेट्रिक सिक्युरिटीमध्ये देखील फिंगरप्रिंट्सच्या बाबतीत सेम कंडिशन असते. जसे की सिस्टीमवर फिंगरप्रिंट्स स्टोअर आहेत आणि ऑथराइज्ड व्यक्तीशिवाय दुसरी व्यक्ती सिस्टीम यूज करत असेल तर फिंगरप्रिंट्स मॅच होत असतील तरच सिस्टीम ऍक्सेस होईल, अन्यथा रिजेक्ट करेल. पण याचा एक ड्रॉबॅक देखील आहे. तो कसा? तर बाय चान्स जर एखाद्या व्यक्तीने फेक फिंगरप्रिंट्स इमेज यूज केली तर तो मात्र सिस्टीम ऍक्सेस करू शकेल. पण फिंगरप्रिंट्स या कॅरेक्टर्सचे युनिकनेस पाहता फिंगरप्रिंट्स हे व्हेरिफिकेशनसाठी चांगले आहे. सेकंड आपण बघणार आहोत इरिज और रेटिना स्ट्रक्चर. इरिज और रेटिना स्ट्रक्चर ह्या मेथडमध्ये इरिज किंवा रेटिना स्ट्रक्चर व्हेरिफिकेशनसाठी यूज करतात. दोन व्यक्तीचे डोळ्यांचे इरिज किंवा रेटिना स्ट्रक्चर हे सेम नसते. फार थोड्या केसेसमध्ये हे सेम देखील असू शकते, पण हे स्ट्रक्चर कॉपी करायला कठीण आहे. इट इज स्कॅन्स क्रिएट हाय रिझोल्यूशन इमेजेस ऑफ द इरिजेस ऑफ द आय. इट इज एन इंटरनल ऑर्गन दॅट इज वेल प्रोटेक्टेड. इट इज मोस्टली फ्लॅट अँड इट हॅज फाईन टेक्स्चर दॅट इज युनिक इव्हन फॉर आयडेंटिकल ट्विन्स. सो इरिज स्कॅन्स आर एक्स्ट्रीमली ऍक्युरेट. ज्या पद्धतीने आपण फिंगरप्रिंट्स बघितले, अजून इरिज और रेटिना स्ट्रक्चर बघितलं, त्याचप्रकारे यात थर्ड पॉइंट आहे व्हॉइस अनालिसिस. ह्या मेथडमध्ये व्यक्तीचा आवाज हा बायोमेट्रिक डेटा म्हणून व्हेरिफिकेशनसाठी यूज होतो, कारण दोन व्यक्तींचे आवाज हे सेम नसतात, पण बऱ्याचदा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा आवाज काढू शकतो. बट इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फुल व्हॉइस मॅचिंग ऑफ सिस्टीम बाय फेसिंग समवन एल्स. फेस रेकग्निशन. ह्या मेथडमध्ये व्यक्तीला स्कॅनर समोर फेस करून उभे राहावे लागते. स्कॅनर फेस अनालिसिस करताना बरेच मेथड यूज करतो, जसे की जॉ लाईन, चीन, डिस्टन्स बिटवीन आईज, विड्थ ऑफ नोज, पोझिशन ऑफ चीक बोन्स. दीज मेजरमेंट्स ऑफ एव्हरी फेस इज युनिकली आयडेंटिफाय. ह्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असतात. आता आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीचे ऍडव्हान्टेज बघू. बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन कॅन प्रोव्हाइड एक्स्ट्रीमली ऍक्युरेट सेक्युअर्ड ऍक्सेस टू इन्फॉर्मेशन. फिंगरप्रिंट्स, रेटिनल अँड इरिज स्कॅन्स प्रोड्यूस ऍब्सोल्युटली युनिक डेटा सेट्स व्हेन डन प्रॉपरली. आता आपण जी करंट मेथड यूज करतोय ती म्हणजे पासवर्ड मेथड. त्यात खूप प्रॉब्लेम्स असतात, जसे की पासवर्ड विसरणे आणि पासवर्ड इझिली अटॅकर थ्रू हॅक होणे. त्याउलट ऑटोमेटेड बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन रॅपिडली आणि युनिफॉर्मली डन होते कमीत कमी ट्रेनिंगमध्ये. आपली आयडेंटिटी व्हेरीफाईड होते ती विदाऊट रिसॉर्ट to document that may be stolen, lost or altered. आता आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघू. व्यक्तीच्या ऑथेंटिकेशनसाठी जो बायोमेट्रिक डेटा सिलेक्ट केलेला असतो तो व्यक्तीच्या थ्रूआउट लाईफ स्पॅन मध्ये चेंज होत नाही. म्हणजे की तुमचे फिंगरप्रिंट्स कधी चेंज होतील का? तर नाही. म्हणजे नोज, आईज मधला, दोन आईज मधला डिफरन्स, जॉ लाईन्स हे कधी चेंज होणार नाही. व्यक्तीचा बायोमेट्रिक डेटा हा युनिकली आयडेंटिफाय होतो विदाउट क्रिएटिंग एम्बिग्युटी. त्याच पद्धतीने व्यक्तीचा बायोमेट्रिक डेटा हा स्कॅन करायला, अनालाइज करायला आणि प्रोसेस करायला अगदी सोपं असतो. बायोमेट्रिक डेटा व्हेरिफिकेशनसाठी कुठल्याही पद्धतीच्या नॉलेजची गरज नसते. ऑल ह्युमन्स अक्रॉस द वर्ल्ड शुड हॅव द बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक. हे झाले बायोमेट्रिक सिक्युरिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपण बायोमेट्रिक सिस्टीमशी रिलेटेड काही कन्सर्न्स बघू. बायोमेट्रिक सिस्टीम मधील सर्वात मोठा कन्सर्न म्हणजे तर एखाद्या व्यक्तीचे बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन लॉस झाले. बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन लॉस झाली म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचे काम करताना किंवा ऍक्सिडेंटमध्ये फिंगर्स गमावले तर काय, ही विल नॉट बी एबल टू ऑथेंटिकेट हिमसेल्फ. दुसरे म्हणजे आपण बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आपल्या सिस्टीममध्ये स्टोअर केलेली असेल तर ती इन्फॉर्मेशन चेंज देखील होऊ शकते, आणि इन्फॉर्मेशन चेंज झाल्यावर तुम्ही तुमचे सिस्टीम ओपन करायचे म्हटले तर तुमचे फिंगरप्रिंट्स हे स्टोअर केलेल्या डेटाशी मॅच होणार नाही. देन मेनी डिव्हायसेस स्कॅन ह्युमन डेटा इन सच अ वे दॅट एव्हरी टाइम कॅल्क्युलेटेड डेटा इट्सेल्फ इट्स करस्पॉन्डिंग स्टोअर टेम्पलेट आर नॉट एक्झॅक्टली सेम. दीज आर द कन्सर्न्स रिलेटेड विथ बायोमेट्रिक सिस्टीम. त्याच पद्धतीने याच्यात की स्ट्रोक रेकग्निशन असते, नंतर सिग्नेचर रेकग्निशन. तर की स्ट्रोक रेकग्निशन म्हणजे, तर तुम्ही सिस्टीमला ज्या वेळेला पासवर्ड देतात तर पासवर्ड द्यायला तुम्हाला किती वेळ लागतो, किंवा जे काही कीबोर्डवर आपण वर्ड प्रेस करतो तर ती वर्ड प्रेस करण्याची स्टाईल, त्याला लागणारा वेळ, हे देखील सिस्टीम काउंट करते. त्यानुसार की स्ट्रोक रेकग्निशन होते. दुसरे की सिग्नेचर रेकग्निशन. तर ज्या वेळेला आपण पेपरवर किंवा टॅबलेटवर सिग्नेचर करतो तर त्यावेळेला आपला सिग्नेचर करण्याचा स्पीड, डायरेक्शन किंवा प्रेशर, नंतर जर पेपरवर सिग्नेचर करत असेल तर रायटिंग स्टाईल, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. ही झाली बायोमेट्रिक सेक्युरिटी. तर थोडक्यात आपण आज काय काय बघितले, तर आपण सुरुवातीला बघितलं की पासवर्ड देताना आपल्याला कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे. जसे की पासवर्ड देताना हा स्ट्रॉंग द्यावा, किंवा माहितीतले वर्ड यूज करू नये की जेणेकरून दुसरा व्यक्ती इझिली आपला पासवर्ड ऍक्सेस करेल, आणि अटॅकर हा पासवर्ड ऍक्सेस करण्यासाठी किंवा पासवर्ड हॅक करण्यासाठी, आपण बघितलेच, तो की लॉगर सॉफ्टवेअरचा यूज करतो. की लॉगर सॉफ्टवेअर हे तो आपल्या सिस्टीमच्या बॅकग्राऊंडला डाउनलोड करतो, त्यामुळे आपल्याला माहीत होत नाही की आपल्या सिस्टीमवर की लॉगर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल आहे. आणि ज्या प्रकारे आपण, ज्या पद्धतीने आपण पासवर्ड टाईप करू ते वर्ड्स हे सॉफ्टवेअर कॅच करेल, आणि त्या थ्रू अटॅकरला आपला पासवर्ड हॅक करता येऊ शकतो. नंतर आपण बघितले पासवर्ड हॅक करण्यासाठी अटॅकर हा गेसिंग मेथड यूज करतो. गेसिंग मेथड यूज करण्यासाठी तो आपलं बिहेवियर बघून तो पासवर्ड गेस करू शकतो, आणि त्या थ्रू तो आपला पासवर्ड ऍक्सेस करू शकतो. तर यात तो काय करतो, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे कॉम्बिनेशन किंवा नंबर आणि कॅरेक्टरचे कॉम्बिनेशन करून, किंवा अल्फाबेट आणि नंबरचे कॉम्बिनेशन करून तो पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करतो. गेसिंग मेथड ही तशी सायंटिफिक नाही, पण बऱ्याचदा या मेथडने त्याला आपला पासवर्ड मिळू शकतो. ते आपल्या पासवर्डच्या स्ट्रेंथवर डिपेंड आहे. त्याचप्रकारे अटॅकर हा डिक्शनरीतील सर्व पासवर्ड टाइप करून बघतो, आणि त्यातील एखादा पासवर्ड त्याला, आणि त्यातील एखादा पासवर्ड आपल्या पासवर्डशी मॅच होऊ शकतो जर आपण डिक्शनरीतील पासवर्ड दिलेला असेल तर. म्हणून पासवर्ड देताना डिक्शनरीतील पासवर्ड देऊ नये. या सर्व मेथड त्याच्या फेल गेल्यानंतर अजून एक असे सॉफ्टवेअर तो यूज करतो की त्या सॉफ्टवेअर थ्रू तो कॅरेक्टर्सच्या लेन चेंज करून बघतो, कॅरेक्टर्स आणि नंबरचे कॉम्बिनेशन करतो, अल्फाबेट यूज करतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तो सॉफ्टवेअर कडून पासवर्ड मिळवून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण असे एक सॉफ्टवेअर आहे, जर आपण आपला पासवर्ड विसरलो तर त्या सॉफ्टवेअर थ्रू आपला पासवर्ड ऑटोमॅटिकली टाईप होतो किंवा आपल्याला मिळतो. हीच प्रोसेस जर अटॅकरने यूज केली तर आपला पासवर्ड तो हॅक करू शकतो. त्याच पद्धतीने तो ब्रूट फोर्स अटॅक करतो. या मेथडमध्ये सुद्धा तो सर्व नंबरचे कॉम्बिनेशन आणि अल्फाबेटचे कॉम्बिनेशन चेक करतो. ही प्रोसेस तशी कॉम्प्रेहेन्सिव्ह प्रोसेस आहे, पण ही सक्सेस होण्याचे चान्सेस देखील तितके आहे. तर हे सुद्धा आपल्या पासवर्डच्या स्ट्रेंथवर डिपेंड आहे. त्याचप्रमाणे आपण बघितले की पासवर्ड हा अनऑथेंटिकेटेड एंटिटीजला कधीच सांगू नये, जसे की फेक ईमेल्स, स्पूप वेबसाईट्स. ज्या वेळेला आपण ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा दुसऱ्याचा कम्प्युटर यूज करतो त्यावेळी केअरफुली आपला पासवर्ड टाईप करावा. आपले काम झाल्यावर तो डिलीट करावा अथवा नेक्स्ट टाइम आपण पासवर्ड चेंज करावा. जर तुमच्या कम्प्युटरवर काही कुकीज असतील तर त्या वेळीच डिलीट करा. पासवर्ड स्टोअर करताना तो योग्य ठिकाणी स्टोअर करा, कारण बऱ्याच वेळेला आपण वेगवेगळे पासवर्ड वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो आणि स्टोअर केलेला पासवर्ड आपण विसरतो. म्हणून पासवर्ड हा स्टोअर करताना योग्य ठिकाणी स्टोअर करावा. जर पॉसिबल असेल तर पासवर्ड स्टोअर करताना एनक्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये स्टोअर करा. ह्या पद्धतीची काळजी पासवर्ड सिलेक्ट करताना किंवा स्टोअर करताना घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण बायोमेट्रिक सिक्युरिटी बघितली. तर मी तुम्हाला सांगितलेच बायोमेट्रिक सिक्युरिटी म्हणजे काय, तर बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन ऑफ ह्युमन बीइंग्स. त्यात आपण बघितले की फिंगरप्रिंट्स, इरिस स्ट्रक्चर, फेस रेकग्निशन, हँड जिओमेट्री आणि सिग्नेचर रेकग्निशन. बायोमेट्रिक सिक्युरिटीचे आपण तसे दोन प्रकार बघितले. एक तर फिजिओलॉजिकल. फिजिओलॉजिकल प्रॉपर्टी ही आपल्या बॉडीच्या शेपवर डिपेंड असते. द ओल्डेस्ट फिजिकल डेटा यूज्ड फॉर व्हेरिफिकेशन इज फिंगरप्रिंट. दुसरे उदाहरण द्यायचे म्हटले तर फेस रेकग्निशन, हँड जिओमेट्री अँड इरिस रेकग्निशन. आणि दुसरा म्हणजे बिहेव्हिअरल. फिजिकलमध्ये आपण बघितलं की आपल्या बॉडीच्या शेपवर फिजिओलॉजिकल प्रॉपर्टी डिपेंड असते. त्याच पद्धतीने बिहेव्हिअरल प्रॉपर्टी ही आपल्या वागण्यावर डिपेंड असते. बिहेव्हिअरल प्रॉपर्टी ही त्या व्यक्तीच्या बिहेव्हिअरवर डिपेंड असते, म्हणजे त्याचे वागणे, बोलणे, चालणे इत्यादी. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही सिग्नेचर करतात त्यावेळेला तुमचा सिग्नेचरचा स्ट्रोक कसा असेल, पेपरवर ज्या वेळेला सिग्नेचर करतात तर ती कुठल्या स्टाईलने करतात वगैरे. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी अनेक वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यानंतर आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी असलेल्या वेगवेगळ्या मेथड बघितल्या. इरिज किंवा रेटेना स्ट्रक्चर, फिंगरप्रिंट्स बघितले, व्हॉइस अनालिसिस. ह्या मेथडमध्ये व्यक्तीचा आवाज हा बायोमेट्रिक डेटा म्हणून व्हेरिफिकेशनसाठी यूज होतो, कारण दोन व्यक्तींचे आवाज हे सेम नसतात, पण बऱ्याचदा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा आवाज काढू शकतो. बट इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फुल व्हॉइस मॅचिंग ऑफ सिस्टीम बाय फेसिंग समवन एल्स. फेस रेकग्निशन व्हेरिफिकेशनसाठी यूज करतात. त्याच पद्धतीने आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्यानंतर आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीचे ऍडव्हान्टेज बघितले, त्याचप्रकारे आपण बायोमेट्रिक सिक्युरिटीचे कन्सर्न्स बघितले. तर एखाद्या व्यक्तीचे बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन लॉस झाली, बायोलॉजिकल इन्फॉर्मेशन लॉस झाली म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीचे काम करताना किंवा ऍक्सिडेंटमध्ये फिंगर्स गमावले तर काय, ही विल नॉट बी एबल टू ऑथेंटिकेट हिमसेल्फ. दुसरे म्हणजे आपण बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन आपल्या सिस्टीममध्ये स्टोअर केलेली असेल तर ती इन्फॉर्मेशन चेंज देखील होऊ शकते, आणि इन्फॉर्मेशन चेंज झाल्यावर तुम्ही तुमचे सिस्टीम ओपन करायचे म्हटले तर तुमचे फिंगरप्रिंट्स हे स्टोअर केलेल्या डेटाशी मॅच होणार नाही. देन मेनी डिव्हायसेस स्कॅन ह्युमन डेटा इन सच अ वे दॅट एव्हरी टाइम कॅल्क्युलेटेड डेटा इट्सेल्फ इट्स करस्पॉन्डिंग स्टोअर टेम्पलेट आर नॉट एक्झॅक्टली सेम. दीज आर द कन्सर्न्स रिलेटेड विथ बायोमेट्रिक सिस्टीम. त्याच पद्धतीने याच्यात कीस्ट्रोक रेकग्निशन असते, नंतर सिग्नेचर रेकग्निशन. तर कीस्ट्रोक रेकग्निशन म्हणजे, तर तुम्ही सिस्टीमला ज्यावेळेला पासवर्ड देतात तर पासवर्ड द्यायला तुम्हाला किती वेळ लागतो, किंवा जे काही कीबोर्डवर आपण वर्ड प्रेस करतो तर ती वर्ड प्रेस करण्याची स्टाईल, त्याला लागणारा वेळ, हे देखील सिस्टीम काउंट करते, त्यानुसार की स्ट्रोक रेकग्निशन होते. दुसरे की सिग्नेचर रेकग्निशन. तर ज्या वेळेला आपण पेपरवर किंवा टॅबलेटवर सिग्नेचर करतो तर त्यावेळेला आपला सिग्नेचर करण्याचा स्पीड, डायरेक्शन किंवा प्रेशर, नंतर जर पेपरवर सिग्नेचर करत असेल तर रायटिंग स्टाईल, ह्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. ही झाली बायोमेट्रिक सिक्युरिटी. तर थोडक्यात आपण आज काय काय बघितले, तर आपण सुरुवातीला बघितलं पासवर्ड आजकाल सर्व ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी यूज केला जातो. जनरली पासवर्ड हा कुठे कुठे असतो, तर एटीएम पासवर्ड असतो, बँक अकाउंट पासवर्ड असतो, कम्प्युटरवर ज्या वेळेला आपण काही वर्क करतो तर कम्प्युटरसाठी सुद्धा आपण एक पासवर्ड देतो. कम्प्युटरवर वर्क करताना आपण ज्या आपल्या पर्सनल फाईल फोल्डर तयार केलेल्या असतात त्यासाठी सुद्धा आपण पासवर्ड देतो. त्याचप्रमाणे मोबाईलला पासवर्ड देतो, आणि आता तर सध्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग यांना सुद्धा पासवर्ड असतात. पासवर्ड देताना आपल्याला कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायची आहे, जसे की पासवर्ड देताना हा स्ट्रॉंग द्यावा, किंवा माहितीतले वर्ड यूज करू नये की जेणेकरून दुसरा व्यक्ती इझिली आपला पासवर्ड ऍक्सेस करेल. पासवर्ड मॅनेजर्स. आणि पासवर्ड मॅनेजर हे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा यूज आपण पासवर्ड ऑर्गनाइज करायला आणि पिन कोड ऑर्गनाइज करायला वापरतो. दी सॉफ्टवेअर टिपिकली हॅज अ लोकल डेटाबेस ऑर फाइल्स दॅट होल्ड्स द एन्क्रिप्टेड पासवर्ड डेटा. मेनी पासवर्ड मॅनेजर्स ऑल्सो वर्क ॲज फॉर्म फिलर. दस दे फिल द युजर अँड पासवर्ड डेटा ॲटोमॅटिकली इन टू फॉर्म्स. म्हणजे फॉर्मवर ॲटोमॅटिकली तुमचा पासवर्ड किंवा डेटा एंटर होतो. पासवर्ड सेक्युरिटी आणि बायोमेट्रिक सेक्युरिटी या दोन सेक्युरिटी आपण आज बघितल्या आणि त्या तुम्हाला कळल्या असं आपण गृहित धरून आजचा माझा टॉपिक इथे संपवते. धन्यवाद.